नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज चंदीगडांत नव्या गुन्यांवकारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी राष्ट्राक ओपली. धर्मीक एकचार आनी शांतीकायेक पालव दिवन सेंट फ्रांसीस झेवियर हांची शिकवण फुडें व्हरची अशें आवाहन मुखेलमंत्र्यांनी आयज पोरणें गोंया फेस्तां निमतान उलयतना केलां. केंद्र सरकारान पर्यटन उदरगत येवजणे खाला राज्य सरकाराक 188.21 कोटी रुपयाचे वेजा बगर रीण मंजूर केला. आनी गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान राज्य अभ्यासक्रम चौकट ह्या विशयाचेर 5 आनी 6 डिसेंबराक राजभवनान राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केला. पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज चंदीगडांत नव्या गुन्यांवकारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी राष्ट्राक ओपली. केंद्रीय घर मंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह लेगीत ह्या वेळार हाजीर आशिल्ले. नव्या गुन्यांवकारी कायद्याची अंमलबजावणी करप हे आमच्या संविधानान आमच्या देशातल्या नागरिकां खातीर आखलेले आदर्श विचार पुराय करपाचे दिखेन एक घटमूट पावल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी कार्यावळींत उलयतना सांगले. तशेंच चंदीगडांत नव्या गुन्यांवकारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी केल्ले खातीर पंजाब आनी हरियाणा उच्च न्यायालयाच्या वकिलांक आनी चंदीगड बाराच्या वांगड्यांक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परबीं भेटयली, तांची तोखणाय केली आनी उपकार मानले. ह्या वेळार उलयतना केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगले, 3 वर्सां भितर पुराय देशान हे 3 नवे गुन्यांवकारी कायदे चालीक लावपाक लागतले. हे नवे कायदे भारतीयांनी भारतीय संसदेन तयार केल्ले आसात आनी लोकांक न्याय दिवपा खातीर तयार केल्ले आसात अशें केंद्रीय घरमंत्री शाह हांणी मुखार म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशाचे पयले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद हांकां आयज जयंती निमतान आर्गां ओपल्यात. डॉ राजेंद्र प्रसाद हांणी देशांतल्या लोकशायेची बुनयाद घटमूट करपाक मोलादीक असो वावर केला. आयज लेगीत तांचे विचार लोकांक उर्बा दितात आनी जिणेन मार्ग दाखयतात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या सोशल मिडिया वयल्या पोस्टांत म्हळां. मुक्ती उपरांत गोंयांत धर्मीक एकचार आनी शांतीकाय नांदता. हे फुडें लेगीत गोंयकारांनी धर्मीक एकचार आनी शांतीकायेक पालव दिवन सेंट फ्रांसीस झेवियर हांची शिकवण फुडें व्हरपाक जाय अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केले. पोरणें गोंया चर्चीन फेस्ता निमतान ते उलयताले. दर वर्सा प्रमाण पोरणें गोंया हांगा गोंयच्या सायबाचें फेस्त व्हडा उमेदीन मनयले. गोंय तशेंच गोंया भायले भावी हजारांच्या संख्येन वांटेकार आशिल्ले. मुखेलमंत्र्यासयत राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई, कायदो मंत्री आलेक्स सिकवेरा, येरादारी मंत्री माविन गुदिनो, आमदार राजेश फळदेसाय, हेर मंत्री आमदार तशेंच धर्मगुरू व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. पोरणें गोंय चर्चीन सेंट फ्रांसीस झेवियर हांचे पवित्र शवदर्शन सुवाळो सुरू आसा. 5 जानेवारी मेरेन हो सुवाळो चलतलो. हाका लागून अंदू फेस्ताक चड गर्दी जाल्या. केंद्र सरकारान पर्यटन उदरगत येवजणे खाला राज्य सरकाराक 188.21 कोटी रुपयांचे वेजा बगर रीण मंजूर केला. हातूंतले 97.47 कोटी रुपया खर्च करून फोंड्या छत्रपती शिवाजी महाराजांचेर आदारीत डिजिटल म्युझियम उभारतले. तशेंच परवरी टाउन स्क्वेअर प्रकल्पा खातीर 90.74 कोटी रुपया मंजूर केल्यात. हे येवजणे वरवीं पुराय देशांतल्या 40 पर्यटन थळांची उदरगत करतले. फर्मागुडेच्या किल्ल्या लागसार डिजिटल म्युझियम उभारतले. PPP तत्वाचेर ह्या प्रकल्पान किल्ल्याचे नूतनीकरण करतले. संग्रहालयान अत्याधुनीक तंत्रगिन्यान वापरिल्ले परस्पर संवादी प्रदर्शन आसतले. हांगच्या अभिनव कथाकथन तंत्रावरवीं छत्रपती शिवाजी महाराजाच्या जिवितांतले म्हत्वाचे खीण पळोवंक मेळटले. तशेंच मराठा साम्राज्याची भव्यताय अणभवपाक मेळटली. परवरी हांगच्या टाउन स्क्वेअर प्रकल्पांत पार्किंग सुविधा, वॉच टॉवर, संगीत फवारे सयत मुळावी बांदावळ आनी वेगवेगळे आकर्शण आसतले. तातूंत संस्कृती कार्यशाळा, सादरीकरणां आनी गोंयचे संगीत, नाच, कला आनी खाणा जेवणांचे प्रकार दाखोवपी प्रदर्शनाचो आस्पाव आसतलो. परस्पर संवादात्मक अणभव आनी कार्यावळीच्या एकीकरणाक लागून पर्यटकांक याद उरपी संस्कृती अणभव मेळटलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान आयोजीत केल्ल्या 2 दिसांच्या परिसंवादाचें थेट प्रक्षेपण PM eVidya DTH TV चॅनल, PM eVidya YouTube चॅनल आनी SCERT YouTube चॅनलाचेर जातलें अशें ह्या संस्थेन कळीत केला. राज्य अभ्यासक्रम चौकड या विषयाचेर 5 आणि 6 डिसेंबराक राजभवनातल्या दरबार हॉलान 2 दिसांचो राष्ट्रीय परिसंवाद घडोवन हाडला. संबंधित काल राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण मंडळान आदी जाहीर केला. या परिसंवादान तज्ञ शिक्षण तज्ञ आणि सगळ्या संबंधितांक एकठांय हाडून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाण राज्य अभ्यासक्रम चौकट तयार करप आणि ताची अंमलबजावणी करपाविशी या वेळार विस्तारान चर्चा जातली. राज्यातल्या सगळ्या शाळांतले शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचे लाईव्ह प्रसारण पळोवचे असे SCRT आवाहन केला. राज्यात फाल्यां काय जाग्यांचेर गडगड आणि जोगलासयत पाऊस पडपाचो अदमास वेधशाळेन उक्तायला. उत्तर गोवा आणि दक्षिण गोयांत हलको तो मध्यम स्वरुपाचो पाऊस पडटलो असो अदमास असा. अरबी समुद्रान वराक 35 ते 45 किलोमीटर वारे व्हावपाची शक्यताय असून वाऱ्याचो वेग वराक 55 किलोमीटर जावं शकता. ताका लागून नुस्तेमार लोकांनी 4 ते 7 डिसेंबराच्या काळांत दर्यान वच्चे न्हय अशी शिटकावणी दिल्या. काल राती राज्यांत कांय जाग्यांचेर हलकोच पाऊस पडलो. आयज दिसभर वातावरण ढगाळ आशिल्लें. आयज पणजेन चडांचड तापमान 33.4 डिग्री सेल्सियस आणि उण्यान उणें 23.6 डिग्री सेल्सियस नोंद केला. भारताचे शिक्षण वेवस्थेंत बदल घडोवन हाडपाचे दिखेन केंद्र सरकारान म्हत्वाचें पावल उबारलां. सरकार एक देश एक स्टुडंट ID प्रकल्प चालीक लावपाचे आसात. ऑटोमॅटीक परमनंट एकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री म्हळ्यार अपार ID प्रकल्प सरकार सुरू करतले. हे प्रमाण विद्यार्थ्यांक एक वळखपत्र दितले. आधारा सारखे 12 अंकाच्या ह्या ID कार्डावरवीं विद्यार्थ्यांक जायते फायदे मेळटले. हो प्रकल्प राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 खाला चालीक लायला. शिक्षणीक प्रक्रिया सोपी करप, विद्यार्थ्यांचो डेटा बरे तरेन वेवस्थापन करप आणि विद्यार्थ्यांक चड कार्यक्षम करप, विद्यार्थ्यांक वैयक्तीक आणि पारदर्शक शिकपाचो अणभव दिवप हो ह्या प्रकल्पाचो हेत असा. अपार म्हणल्यार ऑटोमॅटीक परमनंट एकॅडमीक अकाउंट रजिस्ट्री. हाका लागून देशभरातल्या विद्यार्थ्यांक वळखपत्र मेळटलें. तातूंत 12 अंकाचो कोड आसतलो. विद्यार्थ्याचे सगळे शिक्षणीक क्रेडीट डिजिटल पद्दतीन उरतले. विद्यार्थ्यांक तांचे खाते वेवस्थापन करपाक आणि एक्सेस करपाक मदत मेळटली. तातूंत स्कोर कार्ड, मार्कशीट, ग्रेड शीट, पदवी, डिप्लोमा प्रमाणपत्र आसतले. विद्यार्थ्यांनी अपार ID मेळून खातीर apar.education.gov.in ह्या संकेतस्थळार भेट दिवची. आधार क्रमांकावरवी अपार ID प्रसिद्ध जातली. अपार ID हे शिक्षणीक रेकॉर्ड दवरपाचे एक साधन. तातूंत प्रवेश, शिष्यवृत्ती, सवलती एका संस्थेतल्यान दुसरे संस्थेंत क्रेडीट ट्रान्सफर, इंटर्नशीप प्रमाणपत्रां, नोकरी अर्ज आणि शिक्षणीक नोंदीचे सत्यापन करप शक्य जाता. तुम्ही येवजणे खातीर, सवलती खातीर, पुरस्कारा खातीर पात्र असल्यास तुम्ही अपार क्रमांक सांगले बरोबर संबंधित संघटनेक माहिती मेळटली. फाटल्या वर्सा कर्मचाऱ्यांचो प्रोविडंट फंड भरूंक नाशिल्ल्या गोंयच्या 8 कंपन्यांचेर कारवाय जाल्या. म्हयनो सोंपले उपरांत 15 दिसां भितर कर्मचाऱ्यांच्या PF खात्यांत रक्कम जमा करूंक नाशिल्ल्यान ह्या आस्थापनांचेर कायदेशीर कारवाय करून दंड दिला अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयान दिल्या. मंत्रालयाच्या अहवालाप्रमाण प्रोविडंट फंड आणि विविध तरतूद कायदो 1952 खाला नोंद आशिल्ली आस्थापना तशेंच धनयांनी कर्मचाऱ्यांक पगाराचो म्हयनो सोंपलो काय 15 दिसां भितर चलन कम रिटर्न वरवीं रक्कम दिवप सक्तीचें आसा. जर ECR वरवीं रक्कम भरपाक धनी अपेशी थारता जाल्यार तांकां SMS वा ईमेला वरवीं थकबाकी भरपा खातीर सुचोवणी धाडटात. हे सुचोवणेक पाळो दिला काय ना हाची चौकशी करून ही गजाल उक्ताडार हाडल्या आणि कायदो कलम 7A खाला थकबाकीचो नियाळ घेतात आणि अर्थ न्यायिक प्रक्रिया चालीक लावून थकबाकी वसूल करपाक चालू केला. जर मुद्दाम रक्कम भरपाक कळाव केल्यार कलम 14B खाला दंड दिला आणि आदेशाक पाळो दिना जाल्यार कायदेशीर कारवाई लेगीत जाल्या. हातून मालमत्ता जप्त करप वा मालमत्ता गोठोवप हे प्रक्रियेचो आसपाव आसा. अर्थीक वर्स 2023-24 7B खाला गोंयच्या 8 आस्थापनांक दंड दिला. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज चंदीगडांत नव्या गुन्यांवकारी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी राष्ट्राक ओपली. धर्मीक एकचार आनी शांतीकायेक पालव दिवन सेंट फ्रांसीस झेवियर हांची शिकवण फुडें व्हरची अशें आव्हान मुखेलमंत्र्यांनी आयज पोरण्या गोंया फेस्ता निमतान उलयतना केलें. केंद्र सरकारान पर्यटन उदरगत येवजणे खाला राज्य सरकाराक 188.21 कोटी रुपयाचे व्याजा बगर रीण मंजूर केला. आनी गोंय राज्य शिक्षण संशोधन आनी प्रशिक्षण मंडळान राज्य अभ्यासक्रम चौकट ह्या विशयाचेर 5 आनी 6 डिसेंबराक राजभवनात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.